सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण या आठवड्याच्या सुरुवातीपासून एक फार तसं पाहायला गेलं तर बोलायला नको असा पण बोलावं लागणार असाही विषय जर हाताळतो आहोत. विषय आहे सार्वजनिक स्वच्छता ग्रह. या विषयाला सुरुवात झाली एका बातमीपासून. बातमी होती बाबा रे संपूर्ण शहरभर फक्त 550 सार्वजनिक स्वच्छता गृह आहेत आणि ही स्वच्छता गृह संपूर्ण नाशिकला पुरेशी अशी अजिबात नाहीयेत. स्वच्छता गृह मूत्रालय या गोष्टींची शहराला आवश्यकता आहे आणि कुठं कुठं बाबा रे आवश्यकता आहे, कशी कशी आवश्यकता आहे, कशी लोकांची होती फजिती या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यानंतर आपण नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बेकाटे यांच्याशी सुद्धा बोललो आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट समजली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या संपूर्ण नाशिक भरात 119 स्वच्छता गृह नव्यानं बांधण्यात येणार आहेत आणि ज्यामध्ये महिलांसाठीची स्वच्छता गृह स्पेसिफिकली महिलांसाठीची स्वच्छता गृह याचा जरा जास्त विचार केला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीची गरज सुद्धा आहे. आणि आपण डॉक्टरांना हे सुद्धा विचारलं होतं की संपूर्ण नाशिकला आम्ही विचारतो कुठं कुठं तुम्हाला गरज आहे जेणेकरून नाशिककरांचे जे व्ह्यूज आहेत, जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. या गोष्टीला त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि कालच्याला संपूर्ण नाशिकनी वेगवेगळ्या ठिकाणांची अशी नावं सांगितली जिकडे खरंच लोकांना सार्वजनिक स्वच्छता गृहांची गरज भासते आहे. ह्या मुद्द्यासोबतच या विषयाचं आणखीन एक महत्वपूर्ण अंग होतं, ते म्हणजे आत्ता अस्तित्वात असणारी सगळी स्वच्छतागृह आणि त्यांची अवस्था. या अवस्थेबद्दल नाशिककरांचं काय एकूण म्हणणं होतं तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो. जस्ट स्टे ट्यून्ड. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. बजाते राहो.